नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं एका वस्तू बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबर दिता. लोकशाय वेवस्थेंत जनताच सर्वश्रेष्ठ आसता. लोकशाय वेवस्थेचो फुडार लोकांच्या हातांत आसता. जनता आपल्या फुडाराचो स्वता निर्णय घेता आनी आपलो प्रतिनिधी निवडून हाडटात अशें गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले हांणी म्हळां. मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान एनआयओ दोना पावला हांगा आयोजीत केल्ल्या 15व्या राष्ट्रीय मतदार दीस कार्यावळींत ते उलयताले. स्वताचे संविधान तयार करपा वांगडाच लोकशाय संसदीय वेवस्था अंमलात हाडली आनी भारत सार्वभौम आनी लोकशाय राष्ट्र जाले. ते उपरांत देशान खुबश्यो वेंचणुको येसस्वी केल्यो. आयज भारत संवसारांतली व्हड लोकशाय वेवस्था आसा अशें तांणी सांगलें. वेंचणूक प्रक्रियेंत नागरिकांचो आस्पाव वाडोवपा खातीर भारतीय वेंचणूक आयोगाचे यत्न आसता. नागरिकांचे मतदान हक्क आनी वेंचणूक प्रक्रिये विशीं जागृताय करपा खातीर आयोगा वतीन खुबश्यो कार्यावळी आयोजीत करतात. वेंचणूक प्रक्रियेंतलो नागरिकांचो आस्पाव आनी संबंधीत यंत्रणांच्या यत्नांक लागून आयज आमची लोकशाय घटमूट जाल्या अशें राज्यपालांनी हे वेळार सांगले. मुखेल सचिव डॉ व्ही कानवेलू हांणी आपल्या उलोवपांत मुक्त आनी न्याय वातावरणांत वेंचणूक प्रक्रिया पुराय करपा खातीर वेंचणूक आयोगा कडल्यान जावपी यत्नांची तोखणाय केली. उत्तर गोंय जिल्लोधिकारी डॉ स्नेहा गिते, सहाय्यक जिल्लोधिकारी पल्लवी मिश्रा, राज्य वेंचणूक आयुक्त दौलत हवालदार, उपजिल्लोधिकारी मयंक जारी, डीआरडीए प्रकल्प संचालक दिपाली नाईक आनी हेर अधिकारी हे वेळार हाजीर आशिल्ले. गोंय विद्यापीठाचे कुलसचिव म्हूण डॉ सुंदर नारायण ढोरी हांची नेमणूक केल्या. ह्या पदाची पुराय प्रक्रिया जाल्या उपरांत राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले हांणी डॉ ढोरींच्या नांवांक पसंती दिल्ली. काल ताची अधिकृतपणान घोशणा केल्या. डॉ ढोरी हे 70चे पूत जावन आसा. कुलसचिव पदावेल्यान आपणाक मुक्त करचे अशी मागणी प्राध्यापक व्हीएस नाडकर्णी हांणी गोंय विद्यापीठाकडेन केल्ली, पूण नव्या कुलसचिवाची नेमणूक जाय मेरेन तांकां ते पद सांबाळपाक सांगले. ह्या पदाची जायरात विद्यापीठान 15 नोव्हेंबर 2024 दिल्ली. 16 डिसेंबर 2024 मेरेन अर्ज मागयल्ले. जायत्या जाणांनी अर्ज केल्ले. छाननी प्रक्रियेंतल्यान आयिल्ल्या नांवांतल्यान डॉ ढोरी हांची निमाणी निवड केली. कुलगुरू हरिलाल मेनन हांच्या फुडारपणाखाला आशिल्ले समितीन ही निवड केल्या. कुलपती ह्या नात्यान राज्यपालांनी तांकां मान्यताय दिली. ह्या पदाची मुजत सुरवेक 5 वर्सां खातीर आसता. तातूंत वाड जावपाची शक्यताय आसा. राष्ट्रीय नाटकशाळा एनएसटी आपलो मुखेल आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव गोंयांत 29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 मेरेन घडोवन हाडटा. नामनेचे अभिनेते आनी एनएसटीचे आदले विद्यार्थी राजपाल यादव ह्या वर्साचे रंगदूत आसतले. 29 जानेवारी 2025 दिसा सांजेच्या 6 वरांचेर मास्टर दिनाथ मंगेश कला मंदीर कला अकादमी पणजी हांगा जावपी उक्तावण सुवाळ्यांत गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत मुखेल सोयरे आसतले. गोंयच्या कला आनी संस्कृती खात्याच्या सहकार्यान गोंयांतल्या 4 दिसांच्या महोत्सवात कला अकादमीत 4 नाटकां सादर जातली. तातूंत गिरीश कराड हांचे नागमंडल नाटक हे उक्तावणाचे नाटक आसतले. उच्च शिक्षण संचालनालया वतीन घडोवन हाडिल्ल्या विज्ञानधारा 2025 ह्या कार्यावळी खाला राज्यांतल्या साबार शाळांनी व्याख्यानमाळा सुरू जाल्या. माध्यमीक आनी उच्च माध्यमीक विद्यार्थ्यांक विज्ञान विशयाकडेन आकर्षित करपाच्या हेतान ही व्याख्यान कार्यावळ दर वर्सा आयोजीत करतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण भौशाखीय शिक्षणाचो विस्तार करपाची मोख पुराय करपाक ही व्याख्यानमाळ उपेगी थारता. राज्यभरातल्या माध्यमीक शाळांनी विज्ञान विशयाक 95 सत्रां जातली अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाच्या विज्ञानधारा 2025 आयोजन समितीन दिल्या. भारताच्या स्वातंत्र्या खातीर ज्यांनी आपल्या जिणेचो त्याग केलो तांच्या उगडासाक 30 जानेवारीक सकाळी 10:40 पणजेच्या आझाद मैदाना वयल्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पांजली ओपतले. राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्ले, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आनी हेर मानेस्त हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र दवरून हुतात्म्यांक आर्गां ओपतले. घर खात्यान सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांक आनी नागरिकांक कार्यावळीक हाजीर रावपाची विनंती केल्या. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक लिबिया लोबो सरदेसाय हांच्या पणजेंतल्या घरा भेट दिवन तांकां पद्मश्री पुरस्कार फाव जाल्ल्या बद्दल तांचे अभिनंदन केले. गोंयच्या मुक्ती चळवळीत सहभागी जावपाचे धाडस केल्ल्या खातीर राज्यपालांनी सरदेसाय हांची तोखणाय केली. कठीण प्रसंगाक तोंड दिवन सरदेसाय हांणी गोंय मुक्ती खातीर योगदान दिले अशें राज्यपालांनी म्हळे. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.